सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्कार आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
प्रकाश माळी.
काय करतोस?
प्रकाश अशोक माळी, पूर्ण नाव म्हणालास म्हणून
वडिलांचं. असं काही नाही, पूर्ण नावात वडिलांचं नाव आलं पाहिजे असं नाही, कारण मग आईचं नाव का नाही घ्यायचं?
अरे हा, विजया प्रकाश अशोक विजया माळी.
काय करतोस
संग्राम? मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे एका प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी मध्ये.
अच्छा, कन्सल्टन्सी म्हटल्यावर काहीच कामं नसतात रे, काहीतरी लोकांना टिंब बनवायचं.
मला अपेक्षित होतं तू बोलणार म्हणून थोडंशी बोलताय, म्हणजे असं विचार करून बोलावा लागतो.
नाही रे, असं नाही, विचार नाही करायचा, नुसतं बोलायचं. रेडिओवरती काय विचार वगैरे?
ऐक, सर्वात पहिल्यांदा तुझं मनापासून अभिनंदन संग्राम तुझ्या त्या अवॉर्ड बद्दल.
थँक्यू मित्र, थँक्यू व्हेरी मच.
दुसरी गोष्ट पिकली संग्राम, सकाळी कार चालवत असू दे किंवा आणि काही करत असू दे, जेव्हा तू तुला ऐकतो तुझे विनोद म्हण किंवा तुझं काही रिअलिस्टिक गोष्टी म्हण, ऐकताना जे नकळत हसू येतं ना त्याला तोड नाहीये संग्राम, आणि थँक लॉट मनापासून तुझं अभिनंदन.
अरे खूप छान यार, क्या रुलायगा क्या पगले. चल, अनिल कुंबळे का रवी शास्त्री का आणखी कोण भारतीय संघाचा कोच?
हे बघ, माझा स्वतःचा स्वार्थ याच्यामध्ये हे कमेंट देण्याच्या अगोदर, रवी शास्त्री नको याचं कारण आहे की त्याची जी कॉमेंट्री आहे ना ती मी मिस करेन संग्राम मनापासून. बाकी कुणी झालं तरी आपले प्लेयर तसे चांगले खेळतात रे, कोच वगैरे काही कोणी आला तरी चालेल.
वंडरफुल, दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. मस्त. पण हे बघ, उद्या मला जर इलेक्शनला वगैरे उभं राहायचं असेल,
तूच फक्त तू.
हो, पण तू असं करू नकोस की नाही रे मग संग्राम रेडिओवर येणार नाही, मग जाऊ दे मरू दे, नका देऊ तिकीट त्याला कशाला मग.
अरे तू थांबणार आहेस का? जरी रेडिओवरती आला नाही तर तुझं चालणारच आहे आयुष्य. जरी तू रेडिओवर जरी नसलास तरी हे आम्हाला कुठल्या ना कुठल्या
माध्यमातून ऐका. काही नाही तर बिल्डिंगच्या गच्चीवर उभा राहून माईक घेऊन बोंबा बोंब करेल मी.
येस संग्राम बोलतो, पुणे जर खुलतो रेड एफ एम बजाते रहो.
कमिंग अप इन जस्ट अ बिट, चार गाण्याची पक्के इन्क्लुडिंग सुपर हिट गाणं. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बज जाते रहो.